विविध भारती पुणे, माधुरी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात उद्घाटन केलेल्या ज्ञान भारतम मिशनशी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेचा सामंजस्य करार नुकताच झाला. हा करार 5 वर्षांचा असून त्याद्वारे भांडारकर संस्थेला ज्ञान भारतम मिशनमध्ये क्लस्टर सेंटरचा दर्जा देण्यात आला आहे. संस्थेच्या स्वतःच्या संग्रहाबरोबरच इतर संस्था आणि व्यक्तींच्या संग्रहामधील हस्तलिखितांची नोंदणी, जतन, डिजिटायझेशन, भाषांतर, प्रकाशन आणि हस्तलिखितांवरील संशोधन अशा विविध बाबींची जबाबदारी या कराराद्वारे भांडारकर संस्थेवर सोपवण्यात आली आहे. संस्कृती मंत्रालयाच्या वतीनं सहसचिव समर नंदा आणि भांडारकर संस्थेच्या वतीनं नियामक परिषदेचे सदस्य मनोज एरंडे यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. संस्थेचे निबंधक डॉ श्रीनंद बापट यावेळी उपस्थित होते. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या राष्ट्रमंत्राच्या निर्मितीला येत्या 31 ऑक्टोबरला तिथीनुसार कार्तिक शुद्ध नवमीला 150 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं पुण्यात वंदे मातरम गौरव महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. या महोत्सवाचं उद्घाटन बंकिमचंद्र यांचे वंशज पार्थ चॅटर्जी यांच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय, वंदे मातरम सार्थ शती जयंती समारोह समिती, पांचजन्य फाउंडेशन आणि जन्मदा प्रतिष्ठान या संस्थांनी संयुक्तपणे या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त येत्या शुक्रवारी पुण्यात ज्येष्ठांचा आनंद मेळावा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते या आनंद मेळाव्याचं उद्घाटन होईल. पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका, जनसेवा फाउंडेशन आणि पुणे जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातील सुमारे 100 ज्येष्ठ नागरिक संघटनांनी गणेश कला क्रीडा मंच इथं या मेळाव्याचं आयोजन केलं आहे. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हाऊस बरोबरचा जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधी त्यांनी ईमेलवरून ट्रस्टला माहिती दिली असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी या प्रकरणी आक्रमक भूमिका घेतली होती. त्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेत आपण या प्रकरणी जैन समाजाबरोबर असल्याचं सांगितलं होतं. महायुती सरकार आणि झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचा कारभार भ्रष्ट आणि बिल्डर धार्जिणा असल्याचा आरोप करत वंचित बहुजन आघाडीनं आज पुण्यात धडक मोर्चा काढला. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. यानंतर आंबेडकर यांनी विभागातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. कार्तिकी एकादशीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या सोयीकरता एसटी महामंडळानं राज्यभरातून 1150 अतिरिक्त बसगाड्या सोडण्याचं नियोजन केलं आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. पुण्यातल्या रक्तपेढ्यांमध्ये सध्या रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया पुढे ढकलाव्या लागत आहेत. बहुतांश रक्तपेढ्यांकडे केवळ 4-5 दिवस पुरेल इतका साठा आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वयंस्फूर्तीनं पुढे येऊन रक्तपेढ्यांमध्ये रक्तदान करावं असं आवाहन रक्तपेढ्या आणि स्वयंसेवी संस्थांनी केलं आहे. कृषी क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण कल्पना आणि शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे असं प्रतिपादन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलं आहे. इंदापूर इथं कृषी पदवीधर संघानं आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. हडपसर ते दिवेघाट दरम्यान रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी उद्या सकाळी 11 ते 2 या वेळेत वाहतूक बंद राहणार आहे. त्यामुळे वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणानं कळवलं आहे. पिंपरी चिंचवड महापालिका इलेक्ट्रिक वाहनांसाठी खासगी संस्थेच्या माध्यमातून 22 ठिकाणी चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. स्वतः बांधा आणि संचलित करा या अटीवर हे चार्जिंग स्टेशन उभारली जाणार आहेत. यासाठी महापालिका खासगी संस्थेला जागा उपलब्ध करून देणार आहे. प्रसार भारतीच्या वतीनं आजपासून 2 नोव्हेंबर पर्यंत दक्षता आणि जागरूकता सप्ताह साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त आज पुणे आकाशवाणी केंद्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी देशाप्रती सत्यनिष्ठेची सामूहिक शपथ घेतली. पुणे आणि परिसरात आज हलका पाऊस पडला. कमाल तापमान 31 तर किमान तापमान 21.7 अंश सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्याही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.